नॅशनल कन्नडा एज्युकेशन सोसायटी शाळेचे माननीय मान्यवर सदस्य तसेच मुख्याध्यापिका श्रीमती उमा महेश्वरी मॅडम व माझे सर्व शिक्षक यांना वंदन करून मी शिवानी दाभोळकर भाषणाला सुरुवात करते. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि त्या वर्षापासून आपण हा दिवस उत्साह आणि जल्लोषात साजरा करतो. 2020 हे वर्ष आपल्या सर्वांना फार क्लेशदायक झाले कारण मार्चमध्ये आलेल्या जागतिक महामारी कोरोनामुळे आपण सर्वजण घरात बंदिस्त झालो आहोत. हे देशावर आलेले फार मोठे संकट आहे. देशाची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. तरीही सर्व भारतीय ह्या संकटाचा धैर्याने व जिद्दीने सामना करत आहेत. थोड्या दिवसांनी हे संकट निघून जाईल व आपले जीवन सुरळीतपणे सुरू होईल अशी मी आशा बाळगते. आज सगळ्यांच्या वतीने मी कोरोनाशी लढणारे शूर योद्धा, पोलीस, डॉक्टर, नर्स, सफाई कामगार, स्वयंसेवक जे दिवस रात्र लोकांची सेवा करीत आहेत यांना माझा मानाचा मुजरा. तसेच देशासाठी शहीद झालेल्या शूर जवानांना माझी श्रद्धांजली. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम.